Political Podcast.
नमस्कार पुणेकर, आज आपल्याबरोबर पुण्यातले एक अप अँड कमिंग ऑन्टरप्रेन्युअर ज्यांनी एक वेगळीच फील्ड शोधून काढली स्वतःसाठी, सौरभ पटवर्धन आहेत. हाय सौरभ, वेलकम टू द शो.
हाय आदित्य, हाऊ आर यू?
व्हेरी वेल, ग्रेट. सो बिफोर वी स्टार्ट विथ मोर क्वेश्चन्स, आम्हाला तुझ्याबद्दल थोडीशी माहिती दे ना, तुझी बॅकग्राऊंड, कारण तो आपला एक बेसिस होईल पुढच्या गप्पांसाठी.
बरोबर आहे. सो आय बेसिकली मी एक पुणेकर आहे. मी बॉर्न अँड ब्रॉट अप पुण्यामध्ये आणि कोथरूडमध्येच माझ्या आयुष्यातलं मेजॉरिटी लाईफ गेलंय. सो आमचं एक रेस्टॉरंट पण आहे, किमया वेज रेस्टॉरंट म्हणून, कर्वे रोड करिश्मा चौकात. अराउंड 2008 ला मी USA ला गेलो टू डू माय MBA आणि दॅट्स वेअर आय गॉट इंट्रोड्यूस टू क्राफ्ट बिअर्स ऍक्च्युली. आणि मग आफ्टर कमिंग बॅक इन 2010 आय वॉज इन सर्च ऑफ हॅव्हिंग, म्हणजे पुण्यात मिळायच्या नाहीत त्यावेळेस चांगल्या बिअर. तो ओनली ऑप्शन यू हॅड वेअर कमर्शियल लागर्स वाईन शॉप्स मध्ये. देर वॉज नथिंग एज सच एज क्राफ्ट बिअर्स. But then eventually, I think around June 2010, madhe Dulali Corinthians opened up. So I started going there. And that's how all the craft beer revolution started in Pune and Maharashtra. त्याच्यानंतर आधीची जी आमची पॉलिसी होती त्यामध्ये फक्त क्राफ्ट बिअर ग्रुपअप्सला सर्व करायला एक वेगळा लायसन्स आणि कॉम्प्लिकेटेड होतं. ते हळूहळू बदलत आम्ही 2017 आमची ब्रुवरी काढली, विच इज बेसिकली सप्लाईंग गुड बिअर. वी आर नोवेअर इन द बिझनेस ऑफ फूड अँड बेव्हरेज. सो हॉटेल किंवा असं काही आम्ही चालू करत नाही. दॅट्स बेसिकली हाऊ आय गॉट इन टू दिस.
सुपर. सो आता आपण विषय सुरू केला आहेच, तर क्राफ्ट बिअर म्हणजे नक्की काय हे आम्हाला एकदा सांगशील?
नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण आपलं कोथरूडमध्ये जेव्हापासून ग्राउलर स्टेशन उघडलंय जुलैमध्ये तेव्हापासून हा खूप प्रश्न येतो. मुळात म्हणजे एकतर दोन टाईपच्या बिअर्स असतात ब्रॉडली स्पीकिंग, एल्स आणि लागर्स. सो एल्स आर टॉप फर्मेंटेड बिअर, लागर्स आर बॉटम फर्मेंटेड बिअर्स. फॉर मेनी इयर्स जगामध्ये पण आणि इंडियामध्ये तर खूपच जास्त, वी हॅव बीन ब्रुईंग लागर, ज्याला आम्ही कमर्शियल लागर म्हणतो. मग हे तुमचे सगळे ब्रँड येतात त्यात, बिरापासनं, किंगफिशरपासनं, बडवायझर, हायनिकेन, ऑल ऑफ दॅम, दे आर ऑल लागर. सो ते खूप मॅक्रो स्केलवरती ब्रू होतात, दे आर ह्यूज इन क्वांटिटी आणि एकाच टाईपची ती बिअर असते. सो म्हणजे तू कुठे समजा किंगफिशर प्यायलास पुण्यात किंवा मुंबईत किंवा औरंगाबाद, ती सेमच असते, द सेम फ्लेवर प्रोफाईल आणि ते खूप कमर्शियल स्केल आहे. अगेन्स्ट दॅट, क्राफ्ट ब्रुअरीज आर स्मॉल, युजली सेल्फ ओन्ड ब्रुअरीज मेकिंग डिफरंट टाइप्स ऑफ बिअर. सो आम्ही आता किमयामध्ये 10 वेगळ्या प्रकारचे फ्लेवर करतो बिअरचे, कोकम, व्हीट, असं काय 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 करत असतो. बाकीच्या ब्रुअरीज वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल करत असतात, वेगवेगळ्या बिअर्स करत असतात. थोडक्यात सांगायचं तर क्राफ्ट बिअर आणि कमर्शियल लागर याच्यातला फरक म्हणजे आमचे अतिशय फ्रेश बिअर असते, अनपाश्चराइज असते, देर आर नो ऍडेड प्रिझर्वेटिव्ह. सो इफ यू टेक अ किमया बिअर, ती आम्ही स्पेसिफिकली सांगतो की 5 दिवसाच्या आत कन्झ्युम करा, आणि नुसतं तेवढं नाही, स्टोअर करायची असेल तर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवावी लागते ऍट 4 डिग्री सेल्सिअस. आणि त्याचं थोडस सायन्स आहे मागे. आपले बिअर ऍडेड प्रिझर्वेटिव्ह नसतात किंवा काहीच नसतं, दे आर नॅचरली फर्मेंटेड. सो दॅट सर्टन अमाऊंट ऑफ ईस्ट इज देअर, म्हणजे इव्हन आफ्टर फिल्टरेशन काही ईस्ट राहतं, ते दह्यासारखं आहे आपल्या. आपलं दही समजा बाहेर ठेवलं 5 दिवस ते खराब होतं, कारण फर्मेंटेशन चालू होतं अँड दही स्टार्ट फर्मेंटिंग द, म्हणजे काय, दह्यात दही फर्मेंट, दूध फर्मेंट करतं. बिअर्स मध्ये ते हे आमचे म्हणजे मॉल्ट पासून आपण बिअर म्हणतो, शुगर्स फर्मेंट करायला लागतात, त्यामुळे ते रिफर्मेंटेशन चालू होतं. सो बेसिकली बॅक टू द क्वेश्चन, की फरक कमर्शियल लागर्स आणि क्राफ्ट बिअर्स मध्ये हाच आहे, वी आर फ्रेश, कुठल्याही प्रकारचं रिझर्वेटिव्ह आमच्या बिअर्स मध्ये नसतं आणि कुठलेही ऍडेड फ्लेवर सुद्धा नसतात. सो आपण जेव्हा कोकम म्हणतो तेव्हा आम्ही 100% नॅचरल कोकम देसाई बंधूंकडनं घेतो आणि ब्लेंड करतो आणि वी मेक दॅट बिअर. करवंद म्हणतो तेव्हा आपण तामिणी घाटातनं करवंद आणून त्याची एक सायडर बनवतो. व्हीट बिअर असेल, बेल्जियन व्हीट बिअर असेल, म्युनिक लागर असेल, वनिला पोर्टर आहे आमची, वनिला सुद्धा आपला 100% वनिला पॉड्स आपण सोर्स करतो अँड देन वी यूज इट इन द ब्रुईंग प्रोसेस. सो आय हा मेजर फरक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाहीत, कुठल्याही प्रकारचे फ्लेवर्स नाहीत आणि खूप फ्रेश बिअर, असं बेसिक. हा
सो सगळं सोर्सिंग 100% लोकल आहे असंही म्हणायला हरकत नाही.
बऱ्यापैकी लोकल आहे. प्रॉब्लेम मॉल्ट जे आहेत ते आता जरा लॉकडाऊनमुळे गडबड झाली, तर आधी राजस्थानवरनं यायचे आमचे, मेड इन इंडियाच होते, पण आता थोडेफार आम्ही इम्पोर्ट करतोय कारण यावर्षी लॉकडाऊनमुळे बरेच इश्यू झाले. आमचे मँगो सायडर पण दरवर्षी येते पण ती काही आली नाही. येस, पण फ्रुट्स हे आपले 100% नुसते लोकल नाही, ते महाराष्ट्रामधलेच आहेत. म्हणजे इन दिस होल जर्नी वी डिस्कवर्ड की कोकम हे असं फळ आहे जे कोकणाच्या आपल्या बेल्टमध्ये मिळतं, लाल मातीतच उगवतो. मी कुठे जगात ऐकलं नाही, म्हणजे आंबा पोर्टुगीजनी आणला आणि म्हणताना बरंच काय काय पोर्टुगलमध्ये मिळत पण असेल अल्फांसो, पण कोकम आणि करवंद हे दोन अशी फळं आहेत मी कुठे ऐकलीच नाहीयेत, कुठे जगात मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे फक्त महाराष्ट्र नाही तर अख्खं जग आमच्या इंडस्ट्रीसाठी एक मार्केट आहे.
मला सांग, क्राफ्ट बिअर्स साठी जास्त रिस्पॉन्स सीझन्ड ड्रिंकर्स ज्यांचं एक पॅलेट एस्टॅब्लिश्ड आहे ह्यांच्याकडनं मिळतो का यंग स्टार्टर्स कडनं मिळतो जास्त?
नाही असं नाही, म्हणजे ही एक माझ्या मते मिथ आहे आणि ती आमच्या इकडच्याच काही लोकांनी इंडस्ट्रीमध्ये ते असं क्राफ्ट बिअरला असं कुठल्या तरी एलिट क्लास मध्ये नेऊन ठेवलंय, विच इज कम्प्लिटली म्हणजे अगेन्स्ट द होल आयडिया ऑफ क्राफ्ट बिअर. ऍज फार एज किमया गोज, म्हणजे आमचे हे खूप आपले नॉर्मल लोक आहेत हु जस्ट वॉन्ट टू हॅव अ ग्लास ऑफ गुड बियर ॲट द एंड ऑफ द डे. जगाचा इतिहास बघितला तर बियर हॅज ऑलवेज बीन द कॉमन मॅन्स ड्रिंक, म्हणजे इट्स अफोर्डेबल आणि कायमच लोकल राहिले. अगदी लंडनचं लंडन पिल्सनर पासून म्युनिक मधल्या ज्या सगळ्या ब्रुअरीज आहेत त्या सगळ्या वर्किंग क्लासच्याच आहेत. त्यामुळे मला ते एक ही एक मला खूप सॉलिड मिसकन्सेप्शन वाटते की क्राफ्ट बियर पहिला इव्हॉल्व पॅलेट पॅल. मायामध्ये तर नाही, म्हणजे गुड बियर पहिला सगळ्यांनाच आवडते ती बियर, म्हणजे इन माय ऑनेस्ट ओपिनियन अँड ऑल्सो एक्सपिरियन्स ऑफ रनिंग दिस आय फील गुड अफोर्डेबल बियर इयर राऊंड खूप खूप मोठं मार्केट आहे. आणि आय गेट लॉट ऑफ पीपल हू वॉन्ट टू ट्राय डिफरंट टाइप्स ऑफ फ्लेवर, सो आय डोंट थिंक की काय इव्हॉल्ड पॅलेट लागतं. सो माझ्याकडे खूप क्लायंटेल आहे ज्यांनी फक्त आधी कमर्शियल लागर प्यायली आणि आता ते हॅव शिफ्टेड कम्प्लिटली टू क्राफ्ट बियर.
अमेझिंग. सो कुठल्या बिअरला फ्लेवरला सध्या मॅक्सिमम रिस्पॉन्स येतोय?
हा, तो जो व्हीट बियर्स आहेत आपल्याकडे, त्या म्हणजे या जगाचीच ट्रेंड आहे. व्हीट बियर्स आर इझी ड्रिंकिंग. जी बेल्जियन व्हीट बियर ही बेल्जियमची एक स्पेशालिटी आहे व्हीट बियरची. कोरिएंडर आणि ऑरेंज झेस्ट आपण त्यात वापरतो, सगळीकडेच वापरतात. ती स्टाईलच आहे त्याला आपण बेल्जियन व्हीट बियर ही ब्रॉड स्टाईल आहे. ती एक वन ऑफ द हायस्ट सेलिंग आहे. त्याच्यानंतर अजून एक व्हीट बियरचा प्रकार आहे तो म्हणजे हेफेवायझन, जिथे ट्रॅडिशनल जर्मन व्हीट बियर. वैयक्तिक दृष्ट्या ती माझी सगळ्यात लाडकी बियर आहे आणि म्हणजे मी जर्मनीमध्ये जाऊन त्याच्यावरती थोडासा रिसर्च आणि अभ्यासही करून आलोय. त्या दोन टॉप सेलिंग बियर्स आहेत. त्यानंतर म्युनिक लागर आहे, अनदर प्युअर जर्मन स्टाईल, एकदम ऑथेंटिक, जे ऑक्टोबर फेस्टला त्यांच्याकडे त्याला हेलेस असं म्हणतात. पण म्युनिक आणि बवेरियाचा तो सगळा एरिया आहे त्याच्यात ती ब्रू होते. इट इज जर्मन प्युरिटी लॉ आहे, त्याप्रमाणे आपण ते सगळे नियम पाळून अतिशय ऑथेंटिक ती स्टाईल करतो. तर या तीन बियर सोडल्या तर आपल्या सायडर्सलाही खूप डिमांड आहे आणि त्या तर मी म्हणजे अभिमानाने सांगतो 100% लोकल आहेत. मराठीच म्हणता येईल त्यांना, कारण करवंद कोकम आणि आता हापूस आंबा येईल 2-4 महिन्यात होपफुली. तर या तिन्ही पण एकदम खूप चांगल्या चालतात. सो इफ यू आस्क मी द पीपल लाईक व्हीट बियर्स अँड सायडर्स अ लॉट मोर. थोडासा रेझिस्टन्स आपल्या इकडे दिसतो मला डार्क बियर्सला, कारण कन्सेप्ट प्रोबेबली खूप न्यू आहे. म्हणजे इफ यू गिव्ह मी अ चॉईस आय विल ऑलवेज प्रिफर अ व्हीट बियर ऑर अ हेफेवायझन.
सो टेल मी अबाउट द कॉम्पिटिशन दॅट यू सी इन दिस स्पेस.
सो आय थिंक आर आय आय पर्सनली आय थिंक की खूप मोठी स्पेस आहे. त्यामुळे क्राफ्ट ब्रुअरी शुड नॉट कम्पीट अगेन्स्ट इच अदर. म्हणजे एवढा मोठा स्पेस आहे, वी आर नॉट इव्हन आय एम नुसतं क्राफ्ट बियर्स नाही म्हणत, क्राफ्ट सायडर्स, क्राफ्ट मीट, बेसिकली क्राफ्ट बेव्हरेजेस, त्याची एवढी मोठी स्पेस आहे आपल्या देशात. आणि ऑनरेबल प्राईम मिनिस्टरनी जो आपल्याला सगळ्यांना नारा दिलाय व्होकल फॉर लोकल, त्याच्या ह्याच्यात तर आपल्याला खूप स्कोप आहे सगळं क्राफ्ट बेव्हरेजेस पुढे न्यायला. त्यामुळे मला तर काही म्हणजे फ्रॉम माय फेलो ब्रुअर्स अँड क्राफ्ट ब्रुअरीज मला कॉम्पिटिशन वाटतच नाही. आय वुड से आर रिअल कॉम्पिटिशन लाईज इन द बिग कमर्शियल गाईज who have established themselves for last 60-70 years. कारण एक समजा आपण आपला देश बघितला तर प्रत्येक भागामध्ये असे फळ आहेत, असे पदार्थ आहेत, असे ग्रेन्स आहेत ज्याच्यामधून आपण क्राफ्ट बेव्हरेजेस करू शकतो. म्हणजे आता अनफॉर्च्युनेटली मी महाराष्ट्राच्या बाहेर काही फार फिरलो नाही, पण इव्हन महाराष्ट्रामध्ये कोकणापासून आपण थोडस मूव्ह झालो आणि विदर्भात गेलो तर तिकडे परत रागी आणि बार्ली आणि गव्हाचे वेगवेगळे प्रकार हे खूप आहेत. त्याच्यापासूनही काय 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 करता येतं. सध्या आमचा फोकस आहे कोकणावरती, कारण कोकम आणि करवंद या दोन सायडर्स आम्ही फोकस करतोय. पण बॅक टू युअर क्वेश्चन, आय थिंक क्राफ्ट ब्रुअरी शुड ट्राय ऑल द न्यू थिंग्स. आणि कॉम्पिटिशन नाहीये, मग खूप मार्केट खूप ह्यूज आहे.
डू यू थिंक नॉट कॉलिंग दीज बियर्स माइट हेल्प फास्टर एक्सेप्टन्स?
आय वुड बी चीटिंग द ऑडियन्स अँड आय वुड बी चीटिंग माय सेल्फ अँड आय वुड बी चीटिंग ऑल द ब्रुअर्स. कारण ऑल ऑफ अस गॉट इन टू दिस बिझनेस टू मेक ग्रेट बियर्स. त्या प्रोडक्टचं नावच आम्ही चेंज केलं तर ते सगळी मजाच जाईल त्याच्यात.
ऑल राईट, ओके, फेअर पॉइंट. सो टेल मी सम ऑफ द इनोव्हेशन्स दॅट दिस हॅज ब्रॉट अबाउट इन टर्म्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. पूर्वी आय इमॅजिन सुरुवात झाली तेव्हा लोक घरीच करायचे किंवा त्याची कॉटेज इंडस्ट्री होती, पण आता तुमच्याच लेटेस्ट सेटअपमध्ये यू हॅव किती स्टेशन आहेत आता नवीन?
आमच्याकडे आत्ताच्या लेटेस्ट डेटा प्रमाणे, सो आय विल गिव्ह यू अ लिटल बिट बॅकग्राऊंड. आमचा प्री कोविड टाइम्स मध्ये सरकारची पॉलिसी होती की इफ यू वॉन्ट टू हॅव अ गुड क्राफ्ट बियर यू हॅव टू गो टू अ बार आणि मग देन ओनली यू कॅन कन्झ्युम इट. पण म्हणजे आय वुड लाईक टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू थँक द ऑनरेबल मिनिस्टर आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा, ज्यांनी खूप मोठा अव्हेन्यू ओपन केला. आता एक ग्राउलर स्टेशनची पॉलिसी आता जून जुलैमध्ये आली आहे आणि आपलं ग्राउलर स्टेशन हे पहिलं होतं. आणि आज आज आता माझ्याकडे आकडा एक्झॅक्ट नाहीये, पण आय एम अज्युमिंग की 20 ग्राउलर स्टेशन ऑलरेडी उघडले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि साधारणतः माझ्या अंदाजे एक वर्षभरात 500 आकडा आम्ही नक्कीच क्रॉस करू. सो क्राफ्ट बियर हॅज बिकम मच मोर ऍक्सेसिबल ड्यू टू दिस पॉलिसी. म्हणजे तुझा जो पहिला मुद्दा होता की इव्हॉल्ड पॅलेट लागतं का नाही, तर आय हॅव बीन ऑफ द ओपिनियन असं नाही लागत. गुड बिअर एव्हरी वन लव्ज अ गुड बिअर ऍट द एंड ऑफ द डे. हे मार्केट ओपन झाल्यानंतर आय थिंक लॉट ऑफ पीपल विल हॅव देअर शिफ्ट फ्रॉम द कमर्शियल लागर टू डिफरंट फ्लेवर्स ऑफ बिअर. म्हणजे कोकम सायडर वरती तर आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक की आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ती नक्कीच आवडेल.
ओके, सो प्रत्येक माणसाला आवडेल हे करायसाठी काय प्लॅन आहे पुढे? आता व्हॉट आर द मेन स्टेप्स यू आर taking, what are your expectations from policy makers, fellow brewers, other sectors like restaurants? Kai expectations ahead to make this a huge success, a bigger success than it already is?
Yeah, so for Kimaya we have a footprint that is ready, and we are taking a little bit different approach. Manje craft beers are usually Korega Park madhya kutla tari eka fancy restaurant madhe kiwa साऊथ बॉम्बे मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये किंवा बँड्राच्या एका मोठ्या बिल्डिंगच्या गच्चीवर मिळते. हे जे परसेप्शन आहे ते मला कम्प्लिटली चेंज करायचं आणि आय एम ट्राईंग टू डू दॅट विथ माय फर्स्ट ग्राउलर स्टेशन इन कोथरूड. व्हॉट आय वॉन्ट टू डू नाव इज ओपन अप द मार्केट टू लॉट ऑफ पीपल. म्हणजे जे छोटे 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 शॉप्स आहेत आणि असे मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं, आपल्या अलिबागपासून चालू केलं तर सिंधुदुर्गापर्यंत गेलं तर आपल्याकडे 600 ते 700 शॉप्स आहेत. या सगळ्या शॉप्समध्ये समजा मी पोहोचू शकलो तर एक खूप मोठं मार्केट कव्हर होईल माझं, खूप म्हणजे खूप मोठं मार्केट. हा, सो पॉलिसी मेकर्सकडे आमची अशी रिक्वेस्ट आहे की हे जे आत्ताची जी पॉलिसी आहे दॅट ओनली अलाउज अ सौरभ पटवर्धन हु ओन्स अ ब्रुअरी टू स्टार्ट अ ग्राउलर स्टेशन. आय वॉन्टेड टू बी ओपन टू ऑल. सो उद्या आदित्यला जरी वाटलं की आय लाईक हिज प्रॉडक्ट अँड आय वॉन्ट टू स्टार्ट सेलिंग हिज प्रॉडक्ट से इन अमरावती ऑर वन ऑफ आर स्मॉल टाउन्स ऑफ महाराष्ट्र वेअर द रिअल मार्केट लाईज, विच इज आउटसाईड द बिग मेट्रोज, म्हणजे नाशिक असेल, औरंगाबाद, आपल्याकडे खूप असे शहर आहेत, तर ही शुड ऑल्सो बी अलाउड टू डू दॅट. तर आम्ही त्याच्यासाठी स्ट्राईव्ह करतोय आणि होपफुली द गव्हर्नमेंट, कारण याच्यासाठी गव्हर्नमेंटसाठी पण एक फायदा आहे, दोन फायदे आहेत इन माय ओपिनियन. यू विल हॅव लोकल ऑन्टरप्रनर्स इन स्मॉल टाउन्स, म्हणजे त्यांना परत मायग्रेशन करायची गरज नाही पुणे मुंबई सारख्या शहरात, आणि रेव्हेन्यू स्ट्रीम सरकारची पण खूप वाढेल. सो देअर इज एम्प्लॉयमेंट जनरेशन ऍट लोकल लेवल अँड देर विल बी लॉट ऑफ रेव्हेन्यू जनरेशन ऑल्सो.
अंडरस्टूड, दॅट्स अ गुड पॉईंट. आता मुव्हिंग ऑन टू हाऊ इज अ क्राफ्ट बिअर बेस्ट एन्जॉय, टेल अस सम ऑफ युअर फेवरेट पेअरिंग्स. बिअर, कुठली बिअर आणि कुठलं फूड?
आय विल बी लिटल ऑनेस्ट, आय एम व्हेरी बॅड ऍट म्हणजे फूड पेअरिंग. सो इफ यू गिव्ह मी अ चॉईस, आय लाईक माय बिअर्स विथ सावडो ब्रेड्स, दॅट इज द बेस्ट. आणि लेटेस्ट मला म्हणजे इंद्रनील लास्ट टाइम तुझ्या बरोबरच होता, सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आता अवेलेबल आहे म्हणजे किमयाची बिअर आणि चितळ्यांची भाकरवडी.
पॅकेज आहे का याचं काही?
हे आहे आमच्याकडे, वी सेलच इंद्रनिलसाठी स्पेशल पॅक, टिपिकल चकणा टाईप 3 भाकरवडे असलेलं पॅकिंग रेडी आहे. सो वी हॅव ऑलरेडी सेलिंग इट आणि लॉट ऑफ पीपल टेक इट. सो that is one of my favorites recently. So I usually have a lot of snacks with my beers and then I go for a full meal and meal nantar mi pit nahi, but I like sourdough breads the most with olive oil and yeah, bhakarwadi ta kay, but sorry, wrong question to me, I am not at all a foodie.
Oh, okay. And you run a restaurant and beer business?
Yeah, no, I don't. So that is a lot of people think that, and good you ask me that. So the restaurant is the same brand, it's family owned. The restaurant is run by our uncle, Mai and Samir, and me and my brother Samir do the beer business. And that is a good question because I want to never get into the restaurant business at all. I want to make good beers and supply to all the restaurants and growler stations all over Maharashtra.
Amazing. So kai varshanpurvi ek slight sort of a wine revolution zale India madhe.
Correct.
Wine suddenly mainstream zali, acceptable zali, dining tables varti ali, tyancha sale happened in regular stores. तुला असं वाटतं कधी की क्राफ्ट बिअर्स हे व्हायला पाहिजे की सहज कुठेही येता जाता मला पिकअप करता आली पाहिजे?
ऍब्सोल्युटली, म्हणजे डाऊटच नाही. आज सकाळीच माझ्याकडे माझा एक भाऊ आलेला नाशिक वरून अँड वी आर प्लॅनिंग टू स्टार्ट इन नाशिक नेक्स्ट 15-20 डेज. सो तो नाशिकची इकॉनॉमी हॅज रिव्हॉल्व्ड अराउंड वाईन, म्हणजे तेवढी मोठी सक्सेस स्टोरी आहे. लोक लिटरली नाशिकमध्ये येतात आणि दोन बाटल्या वाईनच्या आपापल्या घरी घेऊन जातात, म्हणजे एक अख्खं शहर आता त्या इंडस्ट्रीवर बसलेलं आहे. तर येस, त्यासाठी दोन गोष्टी आहेत. एक तर वाईनवरचं टॅक्सेशन खूप कमी केलं गव्हर्नमेंटने त्या काळात, आणि ओपन अप केलं, म्हणजे वाईन स्टोर्स, वाईन शॉप्स हे सगळं खूप वेगळ्या स्केलला चालू केलं. तर परत पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येतो एक म्हणजे, आणि मला गॅरंटी आहे सरकार आमची मदत करेल, हे सगळ्यांसाठी ओपन झालं तर दिस विल लीड टू अ क्राफ्ट बिअर रेव्होल्युशन विच विल रिझल्ट इन लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट अँड रेव्हेन्यू असायचं. तर हे आय थिंक द होल बेसिस ऑफ दिस इज ओपनिंग अप द मार्केट अँड नॉट कीपिंग इट क्लोज. म्हणजे तुला आठवत असेल काही वर्षांपूर्वी कोथरूडमध्ये क्राफ्ट बिअर ही रियालिटी नव्हतीच, म्हणजे पुण्यासारख्या शहरात सुद्धा कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर असंच होतं ते. तर म्हणजे हे चेंज झालं पाहिजे माझ्या मते. आणि हे म्हणजे पुणे मुंबई हे ठीक आहे, वी आर वन पार्ट ऑफ इट, पण आपले महाराष्ट्रातलीच लोक 8 कोटी लोक बाकीच्या महाराष्ट्रात राहतात आणि ते खूप मोठं मार्केट आहे.
ह्याच्याच कनेक्शन मध्ये पुढचा प्रश्न, की जशी वाईनची सक्सेस आता काही मोठे ब्रँड तयार झालेत इंडियात, नाशिकचे जसं तू म्हणालास, नाशिक, अकलूज, बऱ्याच ठिकाणून, अनएक्सपेक्टेड जागांमधून, तर पुण्यातले असले असे कुठले 2 किंवा 3 ब्रँड आहेत अदर देन किमया जे तुझ्या मते मोठे होऊ शकतात आणि जे क्राफ्ट बिअरला ती व्हिजिबिलिटी आणून देऊ शकतात?
एक तर म्हणजे पुण्यामध्ये क्राफ्ट बिअर रेव्होल्युशन सुरू झालं, ते आमच्या क्राफ्ट ब्रुइंग इंडस्ट्रीचं वटवृक्ष डुलाली म्हणून एक कोरिंथियन क्लबला जे 2010 साली चालू झालं, तर ते एक तो मोठा ब्रँड आहे आणि तो नक्कीच दे हॅव बीन ॲट द फोरफ्रंट. पण इफ अपकमिंग मध्ये मला विचारशील तर आय थिंक ग्रेट स्टेट म्हणून नकुल भोसले आमचे प्रेसिडेंट आहेत, माझा चांगला मित्र पण आहे, त्याच्या खूप युनिक बिअर्स असतात आणि डिफरंट काइंड ऑफ बिअर. सो एव्हरी वन लिस्निंग टू मी, यू शुड ट्राय ग्रेट स्टेट ऑल्सो. होपफुली थोड्याशा काही दिवसात आम्ही करतोय, त्यांनी पण कोरेगाव पार्कला ग्रावलर स्टेशन चालू केलंय, होपफुली त्याच्या बिअर्स माझ्याकडे कोथरूड मध्ये मिळायला लागतील. आणि अनदर ब्रँड टू वॉच आउट इफ यू आस्क मी इज बॉम्बे डक ब्रुईंग कंपनी, अभिषेक चिंचाळकर म्हणून आहे, तो पण मुंबईत आहे पनवेल असं, पण ही डज व्हेरी व्हेरी नाईस बिअर्स. आणि दीज टू ब्रँड इफ यू फाइंड देम समवेअर प्लीज डू ट्राय इट आउट. आय एम ट्राईंग टू गेट देम टू कोथरूड आणि होपफुली लवकरात लवकर येतील असते.
लगेच जातो शोधायला मी आता, बट
मी पाठवतो तुझ्याकडे सर्व काळजी कर.
Tell me, how does one get into starting a craft beer? माझा जर का सुरू करायचं असेल उद्या, what is the minimum requirement?
So, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आय वुड से की तुझ्यासारखी आणि माझ्यासारखी बिअरची आवड पाहिजे मुळात. म्हणजे आय सी अ लॉट ऑफ पीपल कमिंग इन दिस इंडस्ट्री कारण त्यांना काहीतरी करायचं आणि ते म्हणजे ते होत नाही, मग त्याला मुळातच एक आवड पाहिजे. सो वेन आय स्टार्टेड ऑर नकुल स्टार्टेड ऑर अभिषेक चिंचाळकर स्टार्टेड, वी हॅव बीन फ्रेंड फॉर क्वाईट अ इयर, क्वाईट फ्यू इयर्स नाव. पण आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा आम्ही खूप लहान लहान सेटअप्स मध्ये चालू केलं. आम्ही स्वतःचे ड्रॉइंग्स केले, समीरने स्वतः फॅब्रिकेट केली फॅक्टरी, असं काय 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 करून, पण म्हणजे यू कुड सो एनिवेअर बिटवीन 50 लॅक्स to 5 crores या पूर्ण रेंजमध्ये तुम्ही हे करू शकता. तेवढा त्याचा स्कोप आहे, डिपेंडिंग ऑन किती कपॅसिटी पाहिजे, काय बिअर्स बनवायच्या आहेत, इक्विपमेंट कुठली पाहिजे. वी बिलीव इन मेकिंग इन इंडिया आर सेल्फ, त्यामुळे आमचं जरा स्वस्तच झालं, बट इट हॅज अनदर सेट ऑफ प्रॉब्लेम. वी आर नॉट फॅब्रिकेटर्स ऑर प्रोफेशनल इंजिनियर. बाकीच्या अशा खूप आहेत, हायप्रो सारख्या कंपनीज आहेत पुण्यामध्येच आहेत, प्राज सारख्या आहेत, या रेडी सोल्युशन तुम्हाला देतात, प्लग अँड प्ले टाईप मध्ये ब्रुअरीज पण बसवून देतात.
अमेझिंग. आणि कुठले फ्लेवर्स आहेत जे चालू शकतील? मी माझ्यासाठी विचारतो, आय माईट स्टार्ट अ ब्रुअरी, द पुणेकर ब्रू.
करेक्ट 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 करेक्ट. नाही मला वाटतं पुण्यामध्ये तर म्हणजे आम्ही एक आता नवीन बिअर आणली आहे, सो इट इज अ एक्सपेरिमेंटल स्टाईल, त्याचं नावच आम्ही 12 ठेवलं आहे. तर ते हनी आणि बेझिल असं ते कॉम्बिनेशन आहे, थोडासा एक्सपेरिमेंटल फ्लेवर आहे, पण हा खूप चालू शकेल असं मला वाटतंय टोटल एकूण सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून. त्याच्यानंतर मला वाटतं की करवंदाचा मला खूप शॉर्ट पिरियड मिळाला लॉकडाऊनच्या काळात, करवंद पण हे खूप चालण्यासारखी गोष्ट आहे. सो एक फार इंटरेस्टिंग फॅक्ट, मी डॉक्टर मुजुमदारांबरोबर होतो 2 days back आपले सिम्बॉयसिसचे, आय एम अ KG to PG सिम्बॉयसिस म्हणून, तर त्यांनी मला सांगितलं की द्राक्ष सुद्धा करवंदासारखंच एक वाईल्ड झाड होत, म्हणजे वेन ही मस्ट बी आर एज, आणि देन ही डीड अ PhD ऑन करवंद. आणि ते म्हणले की करवंदासारखं इकॉनॉमिक अर्थशास्त्र त्याच्या मागचं एवढं मोठं आहे की हे कोणी एक्सपेरिमेंटच केलं नाही. कारण आज पण करवंदाची फक्त तुला तामिणी घाटात गेलं तर अशी रॅन्डम झाडं मिळतात, कोण कल्टिवेशन किंवा प्लांटेशन करत नाहीये. ते द्राक्षाचं झालं काही वर्षांपूर्वी आणि यु आर सीइंग द रिझल्ट ऑफ इट. सो आय थिंक आय एम व्हेरी बुलिश ऑन करवंद. एक समजा इकॉनॉमिक सायकल आपण करवंदाच्या भोवती बसवू शकलो किंवा त्याच्या मागचं अर्थशास्त्र आपण समजू शकलो, तर करवंद विल बी द नेक्स्ट ग्रेप ऑफ महाराष्ट्र. आय थिंक आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक ऑन करवंद अँड आय वॉन्ट टू डू अ लॉट ऑफ एक्सपेरिमेंटेशन विथ करवंद दिस अपकमिंग सीझन. एक दोन रेसिपीज ऑलरेडी आहेत करवंद सायडर इज टू एस्टॅब्लिश्ड ओनली, पण आम्ही करवंद गोज म्हणून तो थोडीशी आंबट गोडाची ती बिअर असते त्याच्यात करवंद इन्फ्युज करून बघणार आहे. नंतर आपल्या रेग्युलर व्हीट बिअर मध्ये करवंद इन्फ्युज करून बघणार आहे. असे 3-4 एक करवंद 0.0 म्हणजे नॉन अल्कोहोलिक करवंद सायडर सुद्धा काढायचा आमचा विचार आहे. सो आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक ऑन द होल करवंद प्रोजेक्ट.
Very interesting. So for anyone listening and who doesn't know where to order, you can either visit the Kimaya Brewing Company station at Kothrud or you can order online as well.
Yes.
Gharpoch beer.
किमया बिअर .com वरती जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. वी डिलिव्हर विद इन 2-3 hours अख्ख्या पुणे म्हणजे अख्ख्या पीएमसी एरियामध्ये.
अर्जंट बिअरची रिक्वायरमेंट असेल तर यांच्याकडेच मिळेल. फॅन्टॅस्टिक सौरभ, प्लेजर स्पीकिंग विथ यू. व्हेरी एक्साइटेड टू सी हाऊ दिस बिझनेस कॅन स्केल अप. आणि आम्ही पेट्रन्स तर आहोतच, वी विल कंटिन्यू टू सपोर्ट
आणि
टू सी मोर अँड मोर फ्लेवर्स इन द कमिंग मंथ.
थँक्यू.
थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस.
थँक्यू. थँक्यू आदित्य. Pleasure. Yeah.
Idea Brew Studios.